यशया अध्याय 52। हे सियोने, जागी हो, आपल्या बलाने युक्त हो। हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार नाही। अंगाची धूळ झाड। हे यरुशलेमे, उठून बैस, सियोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक, कारण परमेश्वर म्हणतो की मोला वाचून तुम्हास विकले आणि पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार। कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे लोक मिसर देशात जाऊन राहिले, अश्शुरानेही विनाकारण त्यांच्यावर जुलूम केला। परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकास फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्याजवर प्रभुत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे, म्हणून माझ्या लोकास माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील। जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करीतो, शुभवृत्त विदित करीतो, तारण जाहीर करीतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात। तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत, कारण परमेश्वर सियोनास परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत। यरुशलेमाच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंद घोष करा, सर्व मिळून गा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमास उद्धरिले आहे। परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारिली आहे। सगळ्या दिगंतास आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे। निघा, निघा, तेथून निघून जा, अशुद्ध वस्तूला शिवू नका, त्याच्यामधून निघून जा। परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा, तुम्हाला घाईघाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही, कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलाचा देव तुमचा पाठीराखा आहे। पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यांच्या सारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते, इतका तो विरूप होता, त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रास दचकावयास लावील, राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करीतील, कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील, त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील।